chinimandi.com पॉडकास्ट। साखर कारखान्यांचे नुकसान दूर करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर गुळाचे उत्पादन सुरू केले जाईल। हरियाणाचे सहकार मंत्री डॉक्टर बनवारी लाल म्हणाले, आगामी गाळप हंगामामध्ये सहकारी साखर कारखान्यांचे नुकसान दूर करण्यासाठी पलवल आणि कैथल सहकारी साखर कारखान्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर गुळाचे उत्पादन सुरू केले जाईल। ते म्हणाले, या दोन्ही साखर कारखान्यांमध्ये या प्रायोगिक प्रोजेक्टच्या यशानंतर राज्यातील अन्य सहकारी साखर कारखान्यांमध्येही गुळ उत्पादन सुरू केले जाईल। मंत्र्यांनी गुरुवारी शहाबादमध्ये सहकारी साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ही माहिती दिली। हरियाणा शुगरफेडच्या अधिकाऱ्यांनी पंजाबच्या बुधवाल कोऑपरेटिव्ह साखर कारखान्याचाही दौरा केला, जो गुळ आणि साखरेच्या फतेह ब्रँडसाठी प्रसिद्ध आहे। ते म्हणाले, चांगल्या दर्जाचा गुळ जवळपास 70 ते 80 रुपये प्रति किलोग्राम मध्ये विकला जात आहे। आम्ही आपल्या राज्यातील लोकांसाठी चांगल्या दर्जाच्या वस्तूचे उत्पादन करू शकू।